आकाशवाणी मुंबई। कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी क्रोएशियात दाखल। G7 देशांच्या प्रमुखांसोबत जागतिक आव्हानं आणि सामायिक आकांक्षांवर चर्चा। राष्ट्रीय महामार्गांवरच्या टोलसाठी 15 ऑगस्ट पासून 3,000 रुपयात पास मिळणार। एकीकृत निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत सर्व केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्ती वेतन योजनेप्रमाणेच अंशदान आणि सेवानिवृत्तीचे इतर लाभ मिळणार। कवी सुरेश सावंत आणि कादंबरीकार प्रदीप कोकरे यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर। आणि इस्रायल विरुद्धच्या युद्धात माघार घेण्याचं अमेरिकेचं आवाहन इराणनं फेटाळलं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज क्रोएशियामधल्या जग्रेब शहरात पोहोचले। क्रोएशियाचे प्रधानमंत्री आंद्रेज प्लेनकोविच यांनी विमानतळावर त्यांचं स्वागत केलं। यावेळी प्रधानमंत्री मोदी यांच्या स्वागतासाठी स्थानिक कलाकारांनी पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी क्रोएशियाचे प्रधानमंत्री आंद्रेज प्लेनकोविच यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावर चर्चा करणार आहेत। तसंच दोन्ही नेते मार्क्स स्क्वेअर इथल्या स्वागत समारंभात सहभागी होतील। या भेटीत दोन्ही देशात महत्वाच्या क्षेत्रात करार होतील आणि धोरणात्मक सहकार्य वाढवण्यावर भर दिला जाईल। विज्ञान, तंत्रज्ञान, शेती, शिक्षण आणि सांस्कृतिक क्षेत्रातले अनेक महत्वाचे करार भारत आणि क्रोएशिया यांच्यात होणार आहेत। तसंच जग्रेबमधल्या विद्यापीठातल्या हिंदी अध्यासन केंद्राचा विस्तार केला जाईल, त्यामुळे भारताच्या भाषिक आणि शैक्षणिक प्रसाराला चालना मिळेल। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी क्रोएशियाचे राष्ट्राध्यक्ष जोरन मिलानोवेच यांचीही भेट घेतील। भारताच्या दहशतवादाविरोधातल्या लढ्याला आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताला कायमस्वरूपी सदस्यत्व मिळण्यासाठी क्रोएशियानं पाठिंबा दिला आहे, त्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जात आहे। कॅनडामधील कनानास्किस इथं झालेल्या G7 संपर्क शिखर परिषदेच्या वेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी G7 नेत्यांसोबत प्रमुख जागतिक आव्हानं आणि सामायिक आकांक्षांवर चर्चा केली। बदलत्या जगात भविष्यातली ऊर्जा, सुरक्षितता, तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा आणि गुंतवणुकीच्या G7 चर्चेत त्यांनी भाग घेतला। शाश्वत आणि हरित मार्गानं सर्वांसाठी ऊर्जा सुरक्षिततेची खात्री करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली आणि याकरता आंतरराष्ट्रीय सौर आघाडी, आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधा परिषद आणि जागतिक जैव इंधन आघाडी यासारख्या भारताच्या जागतिक उपक्रमांवर सविस्तर चर्चा केली। विकसनशील देशांसमोरची आव्हानं विशद करून त्यांनी सांगितलं की भारतानं या देशांचा आवाज जागतिक व्यासपीठावर पोहोचवण्याची जबाबदारी घेतली आहे। G7 शिखर परिषदेत प्रधानमंत्री मोदी सलग 6व्यांदा सहभागी झाले। महामार्गांवरचा प्रवास स्वस्त सुलभ करण्याच्या उद्देशानं येत्या 15 ऑगस्ट पासून वार्षिक फास्टॅग पास सुरू करायचा निर्णय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं घेतला आहे। 3,000 रुपये किमतीचा हा पास एका वर्षाच्या कालावधीसाठी किंवा 200 फेऱ्यांसाठी लागू असेल। राष्ट्रीय महामार्गावर व्यक्तिगत वापराच्या वाहनांना हा पास वापरता येईल अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली। पास काढण्यासाठीची लिंक लवकरच राजमार्ग यात्रा ॲप आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तसंच रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होईल। एकीकृत निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत सर्व केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्ती वेतन योजनेप्रमाणेच अंशदान आणि सेवानिवृत्तीचे इतर लाभ मिळणार आहेत। केंद्रीय कार्मिक, गाऱ्हाणी आणि निवृत्ती वेतन विभागाचे मंत्री डॉ जितेंद्र सिंग यांनी ही घोषणा केली। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारला 11 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त नवी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। निवृत्ती वेतनधारकांच्या तक्रारींच्या निवारणासाठी राबवलेल्या तसंच कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी उपक्रमांचा उल्लेख सिंग यांनी केला। प्रसूतीच्या वेळी अपत्याचा मृत्यू झाला असला तरीही महिला कर्मचाऱ्यांना प्रसूती रजेचा फायदा, निवृत्ती वेतनधारकांना डिजिटल स्वरूपात हयातीचे दाखले इत्यादी सुधारणांची माहिती डॉ सिंह यांनी दिली। भ्रष्टाचारमुक्त आणि तत्पर प्रशासनासाठी केलेल्या उपाययोजनांबद्दल त्यांनी सांगितलं। दैनंदिन कामकाजात क्षमता आणि दर्जा सुधारण्यासाठी कर्मयोगी मंचाचा वापर करण्यात आला आहे, तसंच रिक्त पदं भरण्यासाठी ठोस पावलं उचलण्यात येत आहेत असं ते म्हणाले। रोजगार मेळाव्यांच्या माध्यमातून सुमारे 4.5 लाख रिक्त पदं भरली गेली आणि 19,000 पदोन्नती प्रकरणं वेगाने निकाली निघाली असं सिंग यांनी सांगितलं। नागरिक प्रथम, राष्ट्र प्रथम या तत्वानुसार सार्वजनिक तक्रार मंचावर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरातून दरवर्षी सुमारे 26 लाख तक्रारींचा निपटारा केला जातो असंही ते म्हणाले। भारतात सर्व कायदेशीर, व्यावसायिक आणि डिजिटल प्रणालींमध्ये लवकरच भारतीय प्रमाणवेळेचा वापर अनिवार्य करणार असल्याचं ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली वेळेच्या प्रसारणाबाबतची परिषद आज नवी दिल्लीत झाली. राज्य शिक्षण मंडळाच्या मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना हिंदी भाषा तृतीय भाषा म्हणून अनिवार्य नाही असं राज्य सरकारनं स्पष्ट केलं आहे. यासंदर्भात सरकारनं शुद्धीपत्रक जारी केलं. आता विद्यार्थ्यांना हिंदीऐवजी इतर भारतीय भाषा निवडण्याचा पर्याय असून किमान 20 विद्यार्थी इच्छुक असतील तर शिक्षक नियुक्ती किंवा ऑनलाईन शिक्षणाची व्यवस्था करता येईल असं या पत्रकात म्हटलं आहे. राज्यातल्या सर्व शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य असल्याचंही यात स्पष्ट केलं आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,
आज जो बदल आपण केलेला आहे तो तिसऱ्या भाषेमध्ये हिंदीची अनिवार्यता काढण्याचा आणि कुठलीही भारतीय भाषा शिकण्याचा पर्याय आपण विद्यार्थ्यांना दिलेला आहे. मला एकच गोष्ट सांगायची आहे की आपण सगळे लोक इंग्रजीचा पुरस्कार करतो आणि भारतीय भाषांचा तिरस्कार करतो, हे योग्य नाहीये.
विविध राजकीय पक्षांनी या निर्णयाला विरोध केला आहे. काल जारी केलेल्या शासन आदेशात शब्दछल करून हिंदी सक्ती ठेवली आहे. केवळ शब्द बदलल्यानं त्याचा आशय बदलत नाही असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. हिंदी ही राष्ट्रभाषा नाही तर काही राज्यांची भाषा आहे. काही सनदी अधिकाऱ्यांच्या दबावामुळे हिंदी भाषेच्या सक्तीचा घाट घातला जात असल्याचा आरोप मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केला. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्रं www.newsonair.gov.in या आमच्या संकेतस्थळावर ऐकू शकता. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. साहित्य अकादमीनं वार्षिक बालसाहित्य आणि युवा पुरस्कारांची घोषणा आज केली. मराठी भाषेसाठी सुरेश सावंत यांच्या आभाळ माया या कवितासंग्रहाला बालसाहित्य पुरस्कार मिळाला आहे. तर युवा पुरस्कार प्रदीप कोकरे यांच्या खोल खोल दुष्काळ डोळे या कादंबरीला मिळाला आहे. सिंधी भाषेसाठी मुंबईत राहणाऱ्या मंथन बचाणी यांच्या पांधी अडो या कविता संग्रहाची युवा साहित्य अकादमी पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. स्मृतिचिन्ह आणि 50,000 रुपये रोख असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी पुरस्कार विजेत्यांचं अभिनंदन केलं आहे. मतदारांना नोंदणी केल्यापासून 15 दिवसांच्या आत मतदान ओळखपत्र देण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं घेतला आहे. मतदारांनी नोंदणी केल्यानंतर किंवा सुधारणा केल्यावर त्यांना त्यांचं ओळखपत्र लवकरात लवकर मिळावं यासाठी निवडणूक आयोगानं नवीन प्रणाली विकसित केली आहे. अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातातल्या 208 मृतांची डीएनए चाचणीतून ओळख पटली आहे. त्यापैकी 173 मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात दिल्याची माहिती अहमदाबाद सिव्हिल रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ राकेश जोशी यांनी दिली. आंध्र प्रदेशातल्या अल्लुरी सीताराम राजू जिल्ह्यात आज झालेल्या चकमकीत 3 नक्षलवादी ठार झाले. मृतांमध्ये गजराला रवी उर्फ उदय, अरुणा आणि अंजू यांचा समावेश आहे. घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र जप्त केल्याचं पोलिसांनी सांगितलं. इस्रायलविरुद्धच्या युद्धात शरणागती पत्करण्याचं अमेरिकेचं आवाहन इराणनं फेटाळलं आहे. इराणनं शरणागती पत्करणार नाही. अमेरिकेनं इराणवर हल्ला केला तर त्यांना त्यांचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशाराही इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खोमेनी यांनी दिला आहे. युद्ध सुरू झालं असून इस्रायलला कोणतीही दया न दाखवता कठोर प्रत्युत्तर द्यावं लागेल असा इशारा त्यांनी दिला. या संघर्षाच्या 6व्या दिवशी इराणमधल्या सेंट्रीफ्यूज आणि शस्त्रास्त्र उत्पादन कारखान्यांवर हल्ले केल्याचा दावा इस्रायलनं केला आहे. इराणनं इस्रायलवर आणखी क्षेपणास्त्र डागल्यानंतर हे हल्ले केले. त्यात हवाई दलाच्या 50 हून अधिक लढाऊ विमानांनी भाग घेतला असं इस्रायलच्या संरक्षण दलांनी म्हटलं आहे. IAEA अर्थात आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीनं याला दुजोरा दिला आहे. इराणमधून सुटका केलेले 110 भारतीय विद्यार्थी उद्या पहाटे नवी दिल्लीत पोहोचणार आहेत. ऑपरेशन सिंधू अंतर्गत या विद्यार्थ्यांना मायदेशी आणलं जात असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी क्रोएशियात दाखल. G7 देशांच्या प्रमुखांसोबत जागतिक आव्हानं आणि सामायिक आकांक्षांवर चर्चा. राष्ट्रीय महामार्गांवरच्या टोलसाठी 15 ऑगस्टपासून 3,000 रुपयात पास मिळणार. एकीकृत निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत सर्व केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्ती वेतन योजनेप्रमाणेच अंशदान आणि सेवानिवृत्तीचे इतर लाभ मिळणार. कवी सुरेश सावंत आणि कादंबरीकार प्रदीप कोकरे यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर. आणि इस्रायलविरुद्धच्या युद्धात माघार घेण्याचं अमेरिकेचं आवाहन इराणनं फेटाळलं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.